चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मान्सून पूर्व पाऊस 22% कमी, या पिकांचं होणार नुकसान। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पूर्व मान्सून पावसाचं प्रमाण देशामध्ये 22% कमी झालं आहे। ऊस, भाज्या, फळं आणि कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 1 मार्च ते 15 मे दरम्यान केवळ 75.9 मिलीमीटर पाऊस पडला आहे, तर सामान्य पाऊस 96.8 मिलीमीटर आहे। बिझनेस स्टँडर्डच्या मते 1 मार्च ते 24 मार्चपर्यंत पाऊस 27% कमी झाला आहे। पूर्वेकडील आणि पूर्वोत्तर भारतातील पावसाच्या आकडेवारीनुसार ही घट दिसून येत आहे। तथापि हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे की दक्षिण पश्चिम मान्सून दक्षिण अंदमान समुद्राकडे जात आहे आणि अनुकूल दिशानिर्देशांमुळे पुढील 2 ते 3 दिवसात उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान बेटावर पोहोचू शकतो। हवामान खात्याच्या दक्षिण भारत कार्यालयानं सध्याच्या मान्सूनमध्ये 46% घट नोंदवली आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण देशावर होऊ शकतो। यानंतर 1 मार्च ते 24 एप्रिल दरम्यान उत्तर पश्चिम उपविभागातील पाऊस 36% कमी होऊ शकतो आणि उत्तर भारतामध्ये 38% सामान्य राहील। झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पूर्वेकडील भागात मान्सून 60% कमी राहील आणि महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, गुजरात आणि मध्य प्रदेश भागात मान्सून सामान्य असणार आहे। तथापि 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 5% कमी पाऊस पडला आहे। तीव्र उन्हामुळे मराठवाडा भागातील बऱ्याच धरणात पाण्याचं प्रमाण शून्यावर आलं आहे। महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे देशाच्या बऱ्याच भागांमध्ये फळं आणि भाज्या उत्पादनास मान्सूनला फार महत्त्व असतं। त्याचप्रमाणे पूर्वोत्तर आणि पश्चिम घाटांच्या भागामध्ये चहा, कॉफी, रबर इत्यादीसारख्या पिकांसाठी देखील महत्त्वाचं आहे। ओडिशासारख्या राज्यांमध्ये पेरणी ही केवळ पूर्व मान्सून हंगामातच होते। मध्य भारतामध्ये ऊस आणि कापूस ही पिकं फक्त सिंचनावर अवलंबून असतात आणि पूर्व मान्सून पावसामुळे त्यांना मदत होते। हिमालयी जंगली भागात सफरचंदासारख्या रोपासाठी पूर्व मान्सून पाऊस आवश्यक असतो। पूर्व मान्सून पावसामुळे जंगलामध्ये लागलेली आग विझण्यास मदत होते।